हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
मधुर परम मधुर नाम तुझे क्रीसा, मधुर मधुर परम मधुर नाम तुझे क्रीसा, मधुर मधुर परम मधुर। आठविता भय विपति दूर पड़े मोहतती, आठविता भय विपति दूर पड़े मोहतती, प्रणवघे बुजुन जाती जाय दुख असता, प्रणवघे बुजुन जाती जाय दुख असता। मधुर मधुर परम मधुर नाम तुझे ख्रिस्ता, मधुर मधुर परम मधुर नाम तुझे ख्रिस्ता, मधुर मधुर परम मधुर। ते पडता क्षणी स्वर्ग उभा हो भुवनी, श्रवणी ते पडता क्षणी स्वर्ग उभा हो भुवनी, प्रेम मयाही नयनी सर्व दिसे सत्ता, प्रेम मयाही नयनी सर्व दिसे सत्ता। मधुर मधुर परम मधुर नाम तुझे ख्रिस्ता, मधुर मधुर परम मधुर नाम तुझे ख्रिस्ता, मधुर मधुर परम मधुर। भावसूर मधुर किती, वीणा मन मनोवृत्ति भावसूर मधुर किती, ख्रिस्ता ये बस पुढ़ती तूच सख्या श्रोता, ख्रिस्ता ये बस पुढ़ती तूच सख्या श्रोता। मधुर मधुर परम मधुर नाम तुझे ख्रिस्ता, मधुर मधुर परम मधुर नाम तुझे ख्रिस्ता, मधुर मधुर परम मधुर।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम।
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन
अध्याय 2, येशूच्या लवकर येण्याची चिन्हे। श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। शेवटच्या दिवसातील घडामोडी या पुस्तकाचा आपण अभ्यास करीत आहोत, जे LNG व्हाईट यांनी लिहिलेलं आहे, आणि यामधला दुसरा अध्याय आपण आज बघणार आहोत, आणि ह्या अध्यायाचं शीर्षक आहे येशूच्या लवकर येण्याची चिन्हे। चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र आणि हे पुस्तक उघडूयात, ते अशासाठी की आम्हाला अधिक सविस्तर हा धडा समजावा. पहिला मुद्दा आहे आमच्या देवाचे महान भविष्य. ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना यरुश्लेमच्या नाशाविषयी आणि मनुष्याच्या पुत्राच्या येण्याविषयी आणि चिन्हाविषयी आगाऊ सूचना दिली होती. मत्ते पुस्तकाचे सर्व 24 अध्याय हा जगाचा शेवट अग्नीने होण्याची आगाऊ सूचना यरुश्लेमच्या नाशाच्या रूपाने दिली होती. यरुश्लेम शहराच्या नाशाचा संबंध हा जगाच्या शेवटाशी आहे हे ख्रिस्ताने सूचित केले आहे. जैतुनाच्या डोंगरावर ख्रिस्ताने भयानक न्यायाचा दिवस आणि त्याच्या दुसऱ्या येण्याविषयी भविष्य कथन केले होते. तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या अवया ऐकाल, घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, कारण असे होणे आवश्यक आहे. राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ आणि भूकंप होतील, पण या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ होय. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 24 अध्याय 6-8 वचन. यरुश्लेमाचा नाश हा जगाच्या नाशाचा एक भाग म्हणून दाखविला गेला आहे. शेवटच्या दिवसामधील जगाच्या नाशाची ही एक योजना आहे. टेस्टमनीज फॉर द चर्च. त्यानंतरचा मुद्दा आहे स्वर्गातील चिन्हे. पोप सत्तेच्या महान छळानंतर ख्रिस्त जाहीर करतो, सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र प्रकाश देणार नाही. पुढे स्वर्गातून ताऱ्यांचे पतन होईल आणि तो म्हणाला, अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या, त्याची डहाळी कोमल असता तिला पाने फुटू लागली, म्हणजे उन्हाळा जवळ आला असे तुम्ही समजता. तसेच तुम्हीही या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो काळ जवळ दाराशी आहे असे समजा. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 4:32-33 वचन. ख्रिस्ताने त्याच्या येण्याच्या चिन्हाविषयी सांगितले होते. त्याने सांगितले होते की त्याचे येणे जवळ, अगदी दारानजीक आहे. आपल्याला समजेल, तो म्हणतो की जे ही चिन्हे ते पाहतील हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही. ही चिन्हे आली आहेत. पहा महान संघर्ष 5:306-8, 333-334. आता आपणास खात्री झाली आहे की प्रभूचे येणे अगदी हाताशी आहे. युगानयुगाची आशा 5:632. त्यानंतरचा मुद्दा आहे पृथ्वीवरील चिन्हे. येशूने स्पष्ट सांगितले आहे, जेव्हा सूर्य चंद्र तारे ह्या चिन्हे घडून येतील राष्ट्रे घाबरी होऊन पेचात पडतील. लुकृत शुभवर्तमानाचा 21:25 वचन, मार्कृत शुभवर्तमानाचा 13:24-26 वचन आणि प्रकटीकरण याचा 6:12-17 वचन. ज्यांना त्याच्या येण्याची सूचना समजते त्यांना कळेल की त्याचे येणे अगदी दारानजीक आहे. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 24:33 वचन. महान संघर्ष याचा 37:38. राष्ट्रे अस्वस्थ झाली आहेत. आपल्यावर गोंधळाची वेळ आहे. जगाच्या येणाऱ्या गोष्टीमुळे लोकांची हृदय भीतीने गारठली आहेत. परंतु ज्यांचा विश्वास देवावर आहे त्यांना वादळातून आवाज ऐकू येईल की मी आहे, भिऊ नको. स्वर्गीय पुस्तकांमध्ये अनोळखी घटनात्मक इतिहासाची नोंद करण्यात आली आहे. ज्या घटनांचे भविष्य केले आहे त्याची पूर्तता लवकरच त्या महान दिवशी होणार आहे. स्वर्गातील सर्व काही विस्कळीत झाले आहे, म्हणजेच जगातील सर्व काही विस्कळीत झालेले आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे खोटे संदेश ते. यरुश्लेमच्या नाशाच्या चिन्हाच्या भविष्याच्या वेळी येशूने सांगितले होते की पुष्कळ खोटे संदेश ते उठतील व अनेकास फसवितील. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 24:11 वचन. सध्या खोटे संदेश ते उठले आहेत आणि लोकांना फसविता आहे आणि मोठ्या संख्येने लोक नाशाकडे जात आहेत. अनेक जादूगार आणि चेटके चमत्कार करण्याचा दावा करतात. आपल्या सामर्थ्याने ते लोकांना डोंगरावर निर्जळ स्थळे घेऊन जाऊ शकतात. हेच भविष्याच्या शेवटच्या दिवसासाठी सुद्धा सांगितले गेले आहे. ही खून येशूच्या दुसऱ्या येण्यासाठी दिली आहे. युगानयुगाची आशा 5:631. आपल्याला खोट्या हक्काची तोंड द्यावे लागेल. खोटे संदेश ते उठतील, खोटे स्वप्ने व खोटे दृष्टांत होतील. परंतु देवाच्या वचनांचीच सुवार्ता सांगा. देवाच्या आवाजापासून व त्याच्या वचनापासून दूर जाऊ नका. मला दाखविण्यात आले की देवदूताकडून आपला संदेश आल्याचे अनेक जण हक्काने सांगतात, दावा करतात, अनेकांना ते चुकीच्या मार्गावर घेऊन जातात। या कार्याला ते त्यांचे कर्तव्य समजतात, परंतु देवाने त्यांना कोणतेच मार्गदर्शन केलेले नाही। परिणामी गोंधळ माजेल। जेव्हा प्रत्येकाने त्याच्या प्रार्थनापूर्वक प्रयत्नांचे प्रत्यक्ष आणि स्वतः पवित्र शास्त्राचा अभ्यास करावा, म्हणजे देवाची इच्छा समजून येईल। सिलेक्टेड मेसेज। खोट्या संदेशाच्या बरोबर येणारे अनुभव। काल रात्री एक तरुण आम्हा सर्वांसाठी अनोळखी, परंतु एक बंधू म्हणून ऑस्ट्रेलिया वरून त्याने निरोप दिला की त्याला एलन जी व्हाईट यांना भेटायचे आहे। तो संध्याकाळ होती। मी नकार दिला आणि त्याला निमंत्रण दिले की त्याने आमच्या सोबत पूर्ण दिवस राहावे व रात्रीही चर्चा करावी आणि सकाळी न्याहारी करावी। नेहमीप्रमाणे सकाळी न्याहारी घेऊन आम्ही आमच्या कामासाठी बाहेर पडणार होतो। हा तरुण उभा राहिला आणि आज्ञायुक्त इशाऱ्याने खाली बसण्याची त्याने खून केली। तो म्हणाला, तुमच्याकडे काही गाण्याची पुस्तकं आहेत का? आपण गाणी गाऊयात, नंतर माझ्याकडे संदेश आहे तुम्हाला देण्यासाठी। तुझ्याकडे संदेश असेल तर दे, आम्ही घाईमध्ये आहोत, आम्हाला खूप कामे आहेत आणि वेळ गमवायची नाही, असे मी त्याला सांगितले। त्याने जे लिहिले होते ते वाचण्यास सुरुवात केली। तो जे वाचत होता ते नेहमीपेक्षा वेगळे होते आणि म्हणत होता की जिवंत लोकांच्या न्यायाला सुरुवात झाली आहे। तो काय सांगत होता हे मी ऐकत राहिलो। शेवटी न राहून मी म्हणालो, बंधू, तू जे सांगत आहेस ते योग्य नाही, तुझे मन विचलित आहे, तुझा हा संदेश आम्हाला काळजीत टाकणारा आहे, तुला मानसिक श्रम खूप झाले आहेत, म्हणून तुझ्या कामामध्ये काहीतरी चूक आहे। तू जे काय बोलला आहेस त्यापैकी बहुतेक सर्व पवित्र शास्त्राप्रमाणेच आहे, आम्ही त्या प्रत्येक शब्दावर आम्ही विश्वास ठेवतो, परंतु तू अति उत्साही झाला आहेस, कृपा करून आम्हाला सांग की आमच्यासाठी तुझ्याकडे सांगण्यासारखे काय आहे। ठीक आहे, तेव्हा आता आपण सर्व काही आवरून बॉटल क्रिकला जायचे आहे। मी त्याला कारण विचारले तेव्हा तो म्हणाला, जिवंताच्या न्यायाला सुरुवात झाली आहे। हा संदेश देण्यासाठी मी त्याला उत्तर दिले, देवाने आपणास जे कार्य करण्यासाठी दिले आहे ते अजून संपले नाही। जेव्हा आपले कार्य संपेल तेव्हा देव स्वतः आपल्याला सांगेल की आपण आता बॅटल क्रिकला जा। मी त्याला माझ्या सहकार्याबरोबर सोडून आपल्या लिखाणाच्या कामासाठी गेले। तो तरुण ब्रदर स्टारला म्हणाला, सिस्टर व्हाईट यांनी मला दयाळूपणे सांगितले, परंतु त्यामध्ये अधिकारवाणी सुद्धा होती आणि आपण कुठेतरी चुकत आहोत हे त्याला समजून आले। तो ठाम निर्णय घेऊन जरी आला होता, परंतु आता त्याच्या निर्णयाला सुसंगत असे दिसून आले नाही। आमचे कुटुंब जरी मोठे असले, 10 + 3 पाहुणे आणि हा तरुण, आम्ही ठरविले की या तरुणाला काही काळ आपल्याकडे ठेवून घ्यावे। आम्ही त्याला त्या कुटुंबाबरोबर आणि लोकांबरोबर पाठविण्याचे धाडस करू शकलो नाही। तो त्या लोकांबरोबर जाईल, ते लोक त्याला बरोबर वागणूक देणार नाहीत व त्याला दोषी ठरवतील, असे त्याला त्याच्या प्रकटीकरणाविषयी त्याला उच्चारण देऊ शकत नव्हते। थोडा वेळ त्याने आमच्या जवळ राहावे असे आम्हाला वाटते आणि त्यासाठी आम्ही सहकार्य करावेत, त्याला योग्य मार्गावर सुरक्षित घेऊन जावे, हा आमचा मानस होता। त्यानंतरचा मुद्दा आहे अदाशीपणा व असंयम। आपल्या जगामध्ये अदाशीपणा व असंयम ही नैतिक अधपतनाचा मूळ पाया आहे। सैतानाला माहित आहे की आपण सतत स्त्री पुरुषांना मोहात टाकत आहे। जिभेचे चोचले पुरविण्यासाठी मनुष्य आपल्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करतो। खाणेपिणे आणि पोशाखांची फॅशन हा त्याच्या जीवनाचा मुख्य भाग आहे। यामुळे तो जगाशी समरस झाला आहे। नोहाच्या काळामध्ये जी परिस्थिती होती तीच तशी असेल। जगाच्या इतिहासाच्या शेवटी हीच अवस्था असेल। लवकर जगाचा शेवट होणार असल्याची ही लक्षणे आहेत। जलप्रलयापूर्वी देवांचे जे चित्र केले गेले होते त्यामुळे आधुनिक समाजामध्ये ही त्या सर्व गोष्टी जलद गतीने घडणार आहेत। याविषयी आपल्याला प्रेरणा मिळेल। आपल्याला ठाऊक आहे की देव लवकरच येत आहे। नोहाच्या दिवसाप्रमाणे सध्या आपले जग जलद गतीने बदल आहे। स्वार्थीपणावर जलद आणि अधिक लाड होत आहेत आणि खाण्यापिण्याचे अति लाड होत आहेत। मनुष्य विषारी दारू पीत आहे ज्यामुळे लोक वेळे बनत आहेत. त्यानंतरचा मुद्दा आहे जबरदस्तीचा अत्याचार. नोआच्या दिवसामध्ये सत्याला विरोध करणाऱ्यांचा पूर आला होता. तसेच खोट्यापणाचे मोहमय प्रेमाचे व मोहाचे जाळे विणले जात आहे. अत्याचाराची सर्व भूमी पसरली आहे. गुन्हेगारी लढाया आणि खून दर दिवशी घडत आहे. येशूच्या येणे अगोदर जसे घडणार आहे अगदी तसेच घडत आहे. कामगार संघ ताबडतोब दंगे धोपे आणि अत्याचारावर उतरतो. त्याच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तोडफोड सुरू होते. जगाचा व देवाचा कधीही मेळ होणार नाही. अत्याचार हे लोकांचे वस्तीस्थान आहे. कोणतीच विज्ञापन पद्धती आणि विज्ञान पद्धती सांगू शकणार नाही की सैतानाचे हस्तक दुष्टाईचे कार्य कशा प्रकारे करीत आहे. प्रत्येक गर्दीमध्ये सैतानाचे दूत कार्यरत असतात. रागात असलेल्या मनुष्याकडून ते अत्याचाराचे कार्य सहजतेने करू शकतात. मनुष्याची दुष्टाई आणि कुटिलता अशा उंचीवर पोहोचवले की स्वतः देवाला न्याय प्रकट करायला भाग पडणार आहे. लवकरच जगाची दुष्टाई आपली मर्यादा ओलांडेल आणि नोहाच्या दिवसामध्ये परमेश्वराचे जसा न्यायाची ओतणी केली तसेच होईल. खून चोऱ्या दरोडे रेल्वेचे अपघात आणि आताच्या या सर्व घटना हे सांगतात की जगाचा शेवट अगदी जवळ आला आहे आणि प्रभूचे येणे लवकर होणार आहे. त्यासाठी आपली तयारी असावीत. भूकंप आणि पूर शत्रूने कार्य केले आहे आणि अजूनही करीत आहे. तो मोठ्या प्रमाणाने सामर्थ्याने येत आहे आणि याचवेळी पृथ्वीवरील पवित्र आत्मा काढून घेतला असेल. देवाने आपला हात काढून घेतला आहे. आपल्याला केवळ आणि केवळ कशावर अवलंबून राहायचं आहे तर देवाच्या वचनावरती. आणि भूकंपाने पृथ्वीचा पृष्ठभाग फाटेल आणि आतील सर्व घटक उफाळून बाहेर येतील. एकदा हे घटके बाहेर आले की ज्यांनी आपली संपत्ती इतके वर्ष साठवून ठेवली आहे त्यांचा नाश होईल. ज्या कामगार लोकांची कमाई गिळंकृत करून ती जमिनीमध्ये लपून ठेवली होती ती सर्व वाया गेली. धार्मिक जगामध्ये सुद्धा या घटनेचा धक्का बसेल. एवढेच नाही तर जगाचा शेवट असल्याचे त्यांना समजून आले. आता वेळ आली आहे की आता आपण पृथ्वीच्या कठीण पृष्ठभागावर आहोत आणि दुसऱ्या क्षणी जमिनीवर चालू शकणार नाही किंवा जमिनीवर उभे राहूच शकणार नाही. आपणास कल्पनाही नसणार अशा वेळी भूकंप येईल. आणि त्यानंतरचा मुद्दा आहे येणाऱ्या घटना देवांच्या हाती. जग हे नियमांशिवाय नाही. येणाऱ्या घटनांचा कार्यक्रम देवाच्या हाती आहे. स्वर्गीय न्यायाधीशाकडे आता राष्ट्रांचे प्रारंभ आहे. तसेच त्याच्या मंडळीची काळजी त्याच्याच हवाली आहे. या महान संपणाऱ्या काळामध्ये आपल्याला तारांबळ आणि गोंधळाच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. आपणास ठाऊक नाही अशा वेळी असे हाताळणे. परंतु आपण विसरू नये की स्वर्गीय पिता तीन महान शक्ती कार्यरत आहे. त्या पवित्र शक्तीचा हात सुकाणूवर आहे आणि आपला देव उद्देश पूर्ण करणार आहे. आणि शेवटचा मुद्दा आपण बघणार आहोत स्वर्गाचे पृथ्वीवर विशेष लक्ष. पहिल्या खुनाने जीवन सहज करून देवाने संपूर्ण विश्वावर येणाऱ्या महान संघर्षाचा परिणाम सहन करण्याचा एक धडा दिला आहे. देवाचा हेतू केवळ बंडाळी मोडून काढण्याचा नव्हता परंतु त्याचा परिणाम किती महाभयंकर आहे हे विश्वभर दाखवून द्यायचे होते. आपल्या या जगामध्ये घडत असलेल्या प्रत्येक घटना विश्वातील इतर सर्व आत्मीयतेने पाहत आहे. सर्व विश्वासणाऱ्या समक्षतेत देवाने आपली दया पायरी पायरीने आपल्या योजना अंतर्गत आपला हेतू पूर्ण होण्यासाठी चालू ठेवली. संपूर्ण विश्व जगामध्ये चाललेला हा चांगला आणि वाईटाचा संघर्षाचा शेवट मोठ्या तन्मयतेने पाहत आहोत. आपले हे लहानसे जग संपूर्ण विश्वाला एका धड्याचे पुस्तक आहे. एलन जी व्हाईट म्हणतात लिहितात की स्वर्गीय दूत आणि पतन न पावलेली जगे गेथसेमनी बागेत येशूजवळ तळमळत पाहत होती. ख्रिस्त आणि सैतान व त्याचे सहकारी त्याच्या मध्ये 4000 वर्षे जो सतत संघर्ष चालू होता तो ख्रिस्ताने जिंकला. या सर्व गोष्टी सर्व स्वर्ग आणि पृथ्वीवर आणि पतन न पावलेल्या जग पाहत होते. अर्थात क्रूसावर येशूचा आणि येशूला विजय मिळाला. हे सर्व या घटनांचे साक्षी आहे. पहा डिझायर ऑफ एजेस पान नंबर 693-759 आणि 760. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करू. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, तू किती महान आहेस की तू आम्हाला चिन्ह दाखवलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याची चिन्ह काय आहेत? ती हे आहेत की स्वर्गातील चिन्ह, पृथ्वीवरील चिन्ह, त्यानंतर खोट्या संदेष्टांचे येणे, आधाशीपणा आणि असंयम, आणि त्यानंतर तू सांगितलेलं आहेत की भूकंप आणि पूर, युद्ध आणि अनर्थ, या सर्व तू आम्हाला समजून सांगितलेल्या आहेत. ते अशासाठी की आम्ही तुझ्यासोबत विश्वासू राहावं. आणि ह्या सर्व घटना तुझ्या हातामध्ये आहेत. तू योग्य रीतीने त्या सर्व काही हाताळशील आणि तू येईपर्यंत आम्हाला तुझ्या विश्वासात टिकून तू ठेव. पुढील वेळ तुझ्या हातात सोपून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावात केलीत म्हणून तू ऐक. आमेन.
किती रम्य निशा किती तुझा सवे विश्रांती अर्पिती विश्रांती अर्पिती तुझा सवे नक्षत्र मालिका अंधारी दे सुखा मत्कार साधका तुझा सवे
श्रोता हो, आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल ID घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.ORG. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअप द्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.